तुझे स्वरूप समझ्या विना पाम्यो दुख अनंत समझाव्यो ते पद नमो श्री सद्गुरु भगवंत जे स्वरूप समझ्या विना पाम्यो दुख अनंत समझाव्यो ते पद नमो श्री सद्गुरु भगवंत वर्तमान आकाल मा मोक्ष मार्ग बहुलो विचारवा आत्मार्थीने भाख्यो अत्र अगो ಜೇಹನಿರೂಪಕಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಸದ್ಗುರು ಯೋಗ ನಹಿ ತ್ಯಾ ಆಧಾರ ಸುಪಾತ್ರ ಅಥವಾ ಸದ್ಗುರು ಏಕಯಾ ಜೆ ಅವಗಾಹನ ಕಾಜೆ ತೇತೆ ನಿತ್ಯ ವಿಚಾರವಾ ಕರಿ ಮತಾಂತರ ಿತತೆ ನೇಭಾಖಿಯೂ ಕಾರಣ ಗಣಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಮಾನಾದಿಕ ಶತ್ರು ಮಹಾ ನಿಜ ಛಂದೇನ ಮರಾಯ ಜಾತಾ ಸದ್ಗುರು ಶರಣ ಮಾ ಅಲ್ಪ ಪ್ರಯಾಸೆ ಜಾ
ಸಮಜೆ ಜೀನನು ರೋಕಿರ
रहे निज बुद्धि प्रत्यक्ष सद्गुरु योग मा वरते दृष्टि विमुख असद गुरु ने दृढ़ करे निज मानार्थे
शांतता
मात्र मोक्ष अभिलाष भवे खेद प्राणी दया क्या आत्मार्थ निवास
दशान एवी जासुदी जीव लहे नहीं जोग मोक्ष मार्ग पामे नहीं मटे न अंतर रोग आवे जा एवी दशा सद्गुरु बोध सुहाय ते बोधे सुविचारणा क्या प्रकटे सुखदाय
क्या प्रकटे सुविचारणा क्या प्रगटे निज ज्ञान जे ज्ञाने क्षय मोह थई पामे पद निर्वाण उपजे ते सुविचारणा मोक्ष मार्ग समझाय शिष्य संवाद थी भाकु षट पद आही
प्रगट लक्षणे भान
आस्यो देहाध्यास थी आत्मा देह समान पण ते बन्ने भिन्न छे जेम असीने म्यान
जे दृष्टा छे दृष्टिनो जे जाने छे रूप अबाध्य अनुभव जे रहे ते छे जीव स्वरूप हे इंद्रिय
देहन जाने तेहने जाने न इंद्री प्राण आत्मानी सत्ता वड़े तेह प्रवर्ते जान सर्व अवस्थाने विषे न्यारो सदा जनाय प्रगट रूप चैतन्यमय ए धान सदा जड़ चेतन नो भिन्न छे केवल प्रगट स्वभाव एक पणो पामे नहीं त्रणे काल द्रय भाव आत्मानी शंका करे आत्मा पोते आप शंकानो करनार ते अचरज एह अमा अथवा वस्तु क्षणिक छे क्षणे क्षणे पलटाय ए अनुभवती पण नहीं आत्मा नित्य जणाय देह मात्र संयोग छे वळी जड़ रूपी द्रुव मनुष्य चेतन ना उत्पत्ति लई कोना अनुभव वश जेना अनुभव वश ए उत्पन्न लयनु ज्ञान ते थी जुदा विना थायन के मे भान नाशन तेनो कोई मां तेथी नित्य सदाय क्रोधादि तरतम्यता सर्पादिक निमाय पूर्वजन्म संस्कार ते जीव नित्यता त्या भरे तपास करता जीवन कर्मनो कर्मज करता कर्म अथवा सहज स्वभाव का कर्म जीवन नो धर्म आत्मा सदा असंग करे प्रकृति बंध अथवा ईश्वर प्रेरणा तेथी जीव अबंध
Thank you.
केवल होत असंग जो भासत तने न केम असंग छे परमार्थ थी पण निज भाने ते करता ईश्वर कोई नहीं ईश्वर शुद्ध स्वभाव अथवा प्रेरक ते गणे ईश्वर दोष प्रभाव अधिक संयोगनो आत्यंतिक वियोग सिद्ध मोक्ष शाश्वत पदे निज अनंत सुख भोग होय कदापि मोक्ष पद नहीं अविरोध उपाय कर्मों काल अनंत ना साथी छेद्या जाय अथवा मत दर्शन घना कहे उपाय अनेक ते मा मत साचो क्यों बने न एह विवेक
विद
दर्शन तणो आग्रह तेम विकल्प कयो मार्ग आसाधशे जन्म ते हना अल्प षट पदना षट प्रश्न ते पूछ्या करी विचार पदनी सर्वांगता मोक्ष मार्ग निर्धार
मैं
जन स्वयं ज्योति सुख धाम। बीजू कहिए केतलो कर विचार तो पाम। निश्चय सर्वे ज्ञानिनो आवे अत्र समाय। धरि मौनता एम कही सहज समाधि माय।
Ah।
परमार्थ तो करो सत्य पुरुषार्थ भवस्थिति आदिनामलई छेदो नहीं आत्मार्थ निश्चय वाली सांभळी साधन तजवानो निश्चय राखे लक्षमा साधन करवा सो वर्तमान मा होय धाशे काळ भविष्यमा मार्ग भेद नहीं कोय सर्व जीव छे सिद्ध सम जे समझे ते थाय सद्गुरु आज्ञा जिन दशा निमित कारण माया
उपादान नु नाम लई ए जे तजे निमित्त पामे नहीं सिद्धत्व ने रहे भ्रांति मास्थित
दया शांति समता क्षमा सत्य त्याग वैराग्य होय मुमुक्षु घट विषे एह सदाय सुजाग्य मोह भाव क्षय होय ज्या अथवा होय प्रशांत ते कहिए ज्ञानी दशा बाकी कहिए भ्रांत
सकल जगत ते एकवत अथवा स्वप्न समान ते कहिए ज्ञानी दशा बाकी वाचा ज्ञान स्थानक पाच विचारिने छठे वरते जे पामे स्थानक पाच मूळ ए मानही संदेह
देह छता जेनी दशा वरते देहातीत ते ज्ञानी ना चरण अछता जेनी दशा वरते देहातीत
ते ज्ञानी ना चरण मा हो वंदन अगणित ते ज्ञानी ना चरण मा हो वंदन अगणित ते ज्ञानी ना चरण